आकाशवाणी मुंबई। विजय सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज देण्याच्या प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। भारतीय अन्न महामंडळात केंद्र सरकार 10,700 कोटी रुपयांची नवी समभाग गुंतवणूक करणार। जगातली युद्ध थांबवणं हे आपल्या सरकारचं प्रमुख धोरण असेल अशी अमेरिकेत अध्यक्षपदी निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक प्रचाराचा धडाका। विविध पक्षांच्या बड्या नेत्यांच्या जाहीर सभा आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जाहीरनामे प्रसिद्ध। गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ मिळावं या हेतूनं पीएम विद्यालक्ष्मी योजनेला सरकारनं मंजुरी दिली आहे। माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांना ही माहिती दिली। उच्च शिक्षणासाठी आता विद्यार्थ्यांना विना तारण आणि विना हमी कर्ज पुरवठा होऊ शकेल असं ते म्हणाले। आता विद्यार्थ्यांच्या शिक्षणाआड आर्थिक अडचणी येणार नाहीत अशी आशा त्यांनी व्यक्त केली। या योजनेचा लाभ 7 लाख विद्यार्थ्यांना मिळेल अशी अपेक्षा आहे। भारतीय अन्न महामंडळात 10,700 कोटी रुपयांच्या नव्या समभाग गुंतवणुकीला मंत्रिमंडळानं आजच्या बैठकीत मान्यता दिली। महामंडळाच्या कार्याला बळ मिळावं या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचं वैष्णव यांनी सांगितलं। यामुळे व्याज आणि अनुदानाचं ओझं कमी होईल। शेतकऱ्यांकडून हमीभावाने खरेदी, पुरेसा धान्यसाठा राखणं, किमतीत स्थिरता राखणं अशा बाबतीत अन्न सुरक्षेच्या धोरणात महामंडळाची महत्त्वाची भूमिका असते। 3,600 कोटी रुपयांच्या पीएम विद्यालक्ष्मी योजनेला कॅबिनेटनं मंजुरी दिल्यानं विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील आर्थिक अडथळे दूर होण्यास मदत होईल असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे। 8 लाख रुपयांपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंतच्या शैक्षणिक कर्जावर 3% व्याज सवलत मिळणार आहे, तर 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 75% क्रेडिट गॅरंटी मिळणार आहे। देशात दरवर्षी सुमारे 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या गोव्याला भेट देणार आहेत। नौदलाच्या दर्यावर एक दिवस या कार्यक्रमात त्या सहभागी होणार आहेत। नौदलाच्या लढाऊ क्षमतेचं दर्शन घडवणाऱ्या कसरती आणि INS विक्रांतवरून झेपावणाऱ्या नौदल विमानांची प्रात्यक्षिकं यावेळी सादर होतील। जगातली युद्ध थांबवणं हे आपलं प्रमुख धोरण असेल असं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे। विजयानंतरच्या पहिल्याच भाषणात ट्रम्प यांनी अमेरिकेत स्थलांतरितांना अवैध मार्गाने येता येणार नाही या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला। अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत 277 इलेक्टोरल मतं मिळवून रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले। हे जगातलं सर्वात भव्य पुनरागमन असल्याचं त्यांच्या पक्षाचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार JD Vance यांनी म्हटलं आहे। अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प शपथ घेतील। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल ट्रम्प यांचं अभिनंदन केलं आहे। यामुळे दोन्ही देशातली जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत होईल असं प्रधानमंत्री म्हणाले। देशातल्या शेअर बाजारात आज तेजी दिसली। अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परदेशी गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्यानं गेले 2 दिवस शेअर बाजारात घसरण दिसून येत होती, मात्र आज अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना त्यात तेजी दिसून आली। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात आज 901 अंकांची वाढ होऊन तो 80,378 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 271 अंकांची वाढ होऊन 24,484 अंकांवर बंद झाला। भारत अमेरिका सैन्य सहकार्य समूहाच्या बैठकीची 21वी फेरी आज नवी दिल्लीत पार पडली। यात क्षमता उभारणी, प्रशिक्षणाचे आदानप्रदान, संरक्षण आणि उद्योग जगतातले सहकार्य आणि संयुक्त सराव या अशा अनेक विषयांवर 2 दिवसीय बैठकीत चर्चा झाली। भारताच्या वतीनं लेफ्टनंट जनरल JP Mathew आणि अमेरिकेच्या वतीनं लेफ्टनंट जनरल जोशुआ रूड यांनी संयुक्त अध्यक्षस्थान स्वीकारलं। भारत आणि अमेरिका या दोन्ही राष्ट्रात सैनिकी सहकार्य असायला हवं यावर दोघांचंही एकमत झालं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता केवळ 14 दिवस उरले असून विविध राजकीय पक्षांनी प्रचाराचा जोर लावला आहे. सत्ताधारी आणि विरोधी आघाड्यांचा प्रचार आणखी तीव्र झाला असून दिग्गजांच्या प्रचारसभा होत आहेत. महाविकास आघाडीची संयुक्त प्रचारसभा आज मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलात होत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मवियाचे इतर नेते सभेला उपस्थित आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा पंचसूत्री जाहीरनामा यावेळी प्रसिद्ध करण्यात आला. महिलांना दरमहा 3,000 रुपये अर्थसहाय्य देणाऱ्या महालक्ष्मी योजनेचा तसंच बेरोजगारांना 4,000 रुपये अर्थसहाय्याचा त्यात समावेश आहे. महिलांना मोफत बस प्रवास, रुग्णांना मोफत औषधं अशी आश्वासनं राहुल गांधी यांनी यावेळी दिली. भाजपाप्रणित लोकशाही आघाडी सरकारच्या धोरण आणि कार्यक्रमांवर त्यांनी टीका केली. काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज नागपूर इथं संविधान संमेलनात सहभागी झाले. प्रदेश काँग्रेसच्या निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते चंद्रकांत हंडोरे यांची नेमणूक झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याभोवती अर्बन नक्षलींचा गराडा पडल्यामुळे ते आता काँग्रेसी विचारसरणीचे राहिले नसून अतिडावे बनल्याची टीका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते आज एका मुलाखतीत बोलत होते. भारतीय संविधानाची प्रत पारंपरिक निळ्या कव्हरमध्ये असते, मात्र राहुल गांधी भारतीय संविधानाची प्रत लाल रंगाचं वेष्टन घातलेली का दाखवतात असा प्रश्न त्यांनी केला. भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या 180 संघटना विध्वंसक कृत्यात सहभागी असणाऱ्या होत्या असा आरोपही फडणवीस यांनी केला. भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी धुळ्यात प्रचारसभा घेणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज वाशिम आणि अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर इथं प्रचारसभा घेतल्या. श्रोतेहो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं 18 विधानसभा मतदारसंघाचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या यूट्यूबवरून प्रसारित केला जातो. या कार्यक्रमात उद्या अकोला आणि वाशिम जिल्ह्यातल्या मतदारसंघाचा आढावा आपल्याला ऐकता येईल. राष्ट्रवादी काँग्रेसनं आज मुंबईत मतदारसंघनिहाय जाहीरनामा प्रसिद्ध केला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मासिक रकमेत 600 रुपयांची वाढ करून पात्र महिलांना 2,100 रुपये देण्याचं आश्वासन आणि महायुतीच्या 10 वचनांचा त्यात समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ हे निवडणूक चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याचं स्पष्ट करणारं जाहीर प्रकटन 36 तासांच्या आत मराठीसह इतर भाषातल्या वृत्तपत्रांमध्ये ठळक पद्धतीनं छापू असं आश्वासन पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडी सूचनेनंतर अजित पवार यांचे वकील बरबीर सिंग यांनी पवारांच्या वतीनं ही हमी दिली. विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह वापरण्यापासून रोखण्याची मागणी करणारी याचिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने केली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज देण्याच्या प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. भारतीय अन्न महामंडळात केंद्र सरकार 10,700 कोटी रुपयांची नवी समभाग गुंतवणूक करणार. जगातली युद्ध थांबवणं हे आपल्या सरकारचं प्रमुख धोरण असेल अशी अमेरिकेत अध्यक्षपदी निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक प्रचाराचा धडाका, विविध पक्षांच्या बड्या नेत्यांच्या जाहीर सभा आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जाहीरनामे प्रसिद्ध. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.